नहुम अध्याय एक। निनवे शहराविषयी घोषणा। अलकोशी नहुम याच्या दृष्टांताचे पुस्तक। परमेश्वर हा ईर्ष्यावान व सूड घेणारा देव आहे। परमेश्वर सूड घेणारा व क्रोधायुक्त देव आहे। परमेश्वर आपल्या विरोधांचा बदला घेतो आणि तो आपल्या शत्रूंसाठी क्रोध राखून ठेवतो। परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे। त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही। परमेश्वर झंझावातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत। तो समुद्राला दटावतो आणि त्यास कोरडा करतो। तो सर्व नद्या कोरड्या करतो। बाशान कर्मेल सुद्धा गळून जातील। लबनोनाचा फुलवरा कोमजून जातो। त्याच्या उपस्थितीने पर्वत हलतात आणि टेकड्या वितळून जातात। त्याच्या उपस्थितीने पृथ्वी कोसळते। खरोखर हे जग आणि त्यामध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य थरथरतो। त्याच्या क्रोधापुढे कोण उभा राहू शकेल? त्याच्या क्रोधाच्या संतापाचा कोण प्रतिकार करू शकेल? त्याचा क्रोध अग्निप्रमाणे ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे खडक फुटून जातात। परमेश्वर चांगला आहे। संकट समयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठाई आश्रय घेतात त्यांना तो जाणतो। पण तो त्याच्या शत्रूंचा पूर्णपणे महापुराने नाश करील। तो त्यांचा पाठलाग करून अंधारात उधळून लावील। तुम्ही लोक परमेश्वराविरुद्ध काय योजना करत आहात? पण तो त्याचा पूर्ण अंत करील। दुसऱ्यांदा विपत्ती उठणारच नाही। ते गुंतागुंत झालेल्या काटेरी झुडपाप्रमाणे आपल्या स्वतःच्या पिण्याने मस्त झालेले असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील। जो परमेश्वराविरुद्ध वाईट योजना करतो दुष्कर्माला बढती देतो असा कुणी एक निनवेतून निघाला आहे। परमेश्वराने जे काही म्हटले ते हे, जसे परमेश्वराने म्हटले, जरी त्यांच्या संपूर्ण बलाने आणि संख्येने पुष्कळ असले तरीसुद्धा ते छेदले जाऊन त्यांचे लोक नाहीसे होतील। परंतु तू यहूदा, जसे परमेश्वराने म्हटले, जरी मी तुला पिडले आहे तरी पुढे मी तुला पिडणार नाही। तर आता मी त्यांचे जोखड तुझ्यावरून मोडून काढीन व तुझी बंधने तोडून टाकीन। आणि परमेश्वराने तुझ्याबद्दल आज्ञा दिली आहे की निनवे तुझे नाव धारण करणारे तुझ्या वंशातील कुणीही उरणार नाही। मी तुझ्या देवाच्या मंदिरातील कोरलेल्या मूर्ती व ओती मूर्ती छेदून टाकीन। मी तुझी कबर खोदून काढील, कारण तू दुष्ट आहेस। पहा, जो स्वार्थ आणतो शांती जाहीर करतो असा जो त्याचे पाय पर्वतावर आहेत, यहुदा आपले सण साजरे कर, आपला नवस फेड। दुष्ट तुझ्यावर पुन्हा हल्ला करणार नाही। त्याचा समूळ उच्छेद झाला आहे। नहुम अध्याय दोन। तो तुला आदळून तुकडे करण्यासाठी तुझ्याविरुद्ध आला आहे। शहरातील काट्यांचे रक्षण कर, रस्त्यावर नजर ठेव, स्वतःला बळकट कर, तुझ्या सैन्याला एकत्र कर, कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर इस्रायलाच्या ऐश्वर्याप्रमाणेच पुन्हा प्राप्त करून देईल। जरी लुटारूंनी त्यास रिक्त केले आहे आणि त्यांच्या द्राक्षवेलीचा नाश केला आहे, त्यांच्या वीराच्या ढाली लाल आहेत आणि शूर माणसे किरमिजी रंगाचे पोशाख नेसले आहेत, त्यांच्या तयारी करण्याच्या दिवशी रथ पोलादाने चमकत आहेत आणि सरूच्या काट्यांचे भाले हवेत हलवत आहेत। रथ रस्त्यातून वेगाने धावत आहेत, रुंद रस्त्यामधून ते इकडे तिकडे झपाट्याने पळत आहेत। ते मशालीसारखे आणि विजांसारखे धावत आहेत। जो कोणी तुझे तुकडे करण्यास धडक देत आहे तो त्याच्या अधिकाऱ्यांना बोलावत आहे। ते उतावळीने त्यांच्या चालण्यात अडखळत आहेत। ते तटबंदीवर हल्ला करण्याची घाई करत आहेत। हल्ला करणाऱ्यापासून संरक्षणासाठी रक्षणाची तयारी करत आहेत। पण नदीकाठची दारे उघडी केली आहेत आणि राजवाडा नाश होऊन कोसळला आहे। असा निर्णय होऊन चुकला आहे। राणी उघडी झाली आहे आणि तिला धरून नेले आहे आणि तिच्या दासी दुःखाने पारव्याप्रमाणे कणत आहेत। त्या आपली छाती पिटून घेत आहेत। निनवे एक पाण्याच्या तळ्यासारखी आहे। पाण्याच्या जोरदार वेगासारखे लोक जलद दूर जात आहेत। दुसरे किंचाळतात थांबा थांबा, परंतु कुणीही मागे वळून पाहत नाही। चांदी लुटून घ्या, सोने लुटून घ्या, सर्व उज्ज्वल शोभविंत वस्तूंचा अमर्यादा साठा आहे, त्यास अंत नाही। निनवे रिकामी आहे, ओसाड झाली आहे, तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे। पाय लटपटत आहेत आणि प्रत्येकजण यातनेत आहे। त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले आहेत। आता सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहाच्या छाव्याची भक्ष्य खाण्याची जागा कोठे आहे? सिंह आणि सिंहीण त्यांच्या छाव्याबरोबर तेथे फिरत असत, तेथे ते कशालाही भीत नसत, ती जागा कोठे आहे? सिंह आपल्या छाव्यासाठी पुरेसे भक्ष्य फाडून तुकडे करत असे आणि तो आपल्या सिंहिणीसाठी भक्ष्यांचा गळा दाबीत असे। तो आपली गुहा भक्ष्याने त्याची गुहा शिकारीनी भरत असे आणि पहा, मी तुझ्याविरुद्ध आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। मी तिचे रथ जाळून त्यांचा धूर करीन आणि तलवार तुझ्या तरुण सिंहास खाऊन टाकील. मी तुझे भक्ष तुझ्या देशातून नाहीसे करीन आणि तुझ्या दूतांचा आवाज ऐकण्यात येणार नाही. नहुम अध्याय 3. पूर्ण रक्ताने भरलेल्या नगरीला धिक्कार असो, ती पूर्ण लबाडीने आणि चोरलेल्या मालमत्तेने भरली आहे. तिच्यात नेहमी बळी आहेत, परंतु आता तेथे चापकाच्या फटाकारांचे आवाज, चाकांच्या खडखडाट्याचे ध्वनी, घोड्यांच्या टप्प्याचे आणि रथाच्या खटखडाचे आवाज तुम्ही ऐकता. लढाई करणाऱ्या घोडस्वारांचे दृश्य, तलवारीचे चकाकणे, भाल्यांची चमक, प्रेत्यांचा ढीक आणि मृतांची मोठी रास पडली आहे. शवांचा काही अंतच नाही. त्यांचे हल्लेखोर त्यांच्या शवाला अडखळून पडत आहेत. हे सर्व सुंदर वेशेच्या वासनामय कृतीमुळे घडले आहे. जी निपुण चेटकी आपल्या व्याभिचारांनी राष्ट्रांना आणि चेटकीन कृत्ये लोकास विकते. पहा, मी तुझ्या विरुद्ध आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी तुझी वस्त्रे तुझ्या तोंडपर्यंत वर उचलीन आणि राष्ट्रांना तुझे गुप्त भाग, राजांना तुझी लाज दाखवीन. मी तुझ्यावर चिखल फेकून तुला तुच्छ करीन आणि तुला लाजीरवाणे करीन. प्रत्येक जण तुझ्याकडे पाहतील असे मी तुला करीन. असे होईल की जो कोणी तुला पाहिल तो तुझपासून पळेल आणि म्हणेल, निनवेचा नाश झाला आहे, तिच्यासाठी कोण रडणार? कोठून मी तुझ्यासाठी सांत्वन करणारे शोधू? निनवे तू थेबेस, जी नील नदीच्या वर बांधली आहे, तिचे स्वभावती पाणी होते, महासमुद्र तिचा संरक्षण होता, समुद्र स्वतः तिचा कोट होता, तिच्यापेक्षा उत्तम आहेस काय? कुशी व मिस्री यांचे तिला बल होते व ते अमर्याद होते. पुट्टी व लुब्बी यांची तिला मदत होती. तरी थेबेसला पाडाव करून नेण्यात आले. ती बंदिवासात गेली. तिचे तरुण मुले प्रत्येक मुख्य रस्त्यात आपटून तुकडे करून मारण्यात आली. तिच्या शत्रूंनी प्रतिष्ठित मनुष्यावर चिठ्ठ्या टाकल्या आणि त्यांनी तिच्या सर्व महान पुरुषांना साखळ्यांनी बांधून नेले. तू सुद्धा दारुड्या होशील, तू लपण्याचा प्रयत्न करशील, तूही शत्रूपासून तुझी आश्रयाची जागा शोधशील. तुझे सर्व दुर्ग प्रारंभी पिकलेल्या अंजिरा झाडाप्रमाणे होतील. जर ते हलवले तर ते खाणाऱ्याच्या तोंडात पडतात. पहा, तुझे लोक तुझ्यामध्ये स्त्रियाप्रमाणे आहेत. तुझ्या देशाचे दारे तुझ्या शत्रूंना सताड उडली आहेत. दारांची लाकडे अडसर अग्नीने खाऊन टाकली आहेत. वेढा पडणार म्हणून तू पाणी ओढून काढ. तुझे किल्ले मजबूत कर, चिखलात उतर आणि पायाने चुना तुडव. विटांची भीत दुरुस्त कर, तुला आग खाऊन टाकील आणि तलवार तुला कापून काढील. ती तुला चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे खाऊन टाकील. चाटून खाणाऱ्या टोळाप्रमाणे आपली संख्या वाढीव, झुंडीने येणाऱ्या टोळाप्रमाणे बहुतपट हो. आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा तुझे व्यापारी पुष्कळ आहेत, परंतु ते चाटून खाणाऱ्या टोळासारखे आहेत. ते सर्व देश लुटून आणि नंतर दूर उडून जातील. तुझे राजपुत्रही झुंडीने येणाऱ्या टोळासारखे आहेत आणि तुझे सेनापती टोळाच्या झुंडीप्रमाणे आहेत. ते थंडीच्या दिवसात कुंपणामध्ये तळ देतात, पण जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते कुठे उडून जातात ते कोणालाच माहीत नाही. अशुराच्या राजा तुझे मेंढपाळ झोपले आहेत, तुझे सत्ताधारी विसावा घेत आहेत. तुझे लोक पर्वतावर पांगले आहेत आणि त्यांना जमविण्यास कोणीही नाही. तुझी जखम बरी होणे शक्य नाही, तुझी जखम असह्य आहे. तुझी बातमी ऐकणारे प्रत्येक जण टाळ्या वाजवतात. तुझ्या नित्य दुष्टतेतून कोण निसटला आहे?